चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केएम शुगरची 3.83 कोटी रुपयाची साखर जप्त। केएम शुगरमधील साखरेची पोती अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम यांना अनुरूप नव्हती, त्यामुळे केएम शुगर लिमिटेड मोतीनगर येथील साखर जप्त करण्यात आली आहे। प्रदेशातील अनेक कारखान्यातील साखर पोत्यांमध्ये घोटाळ्याच्या तक्रारी अन्न आणि औषध प्रशासनाला मिळत होत्या, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं याबाबत कारवाई केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या टीमद्वारे कारखान्यावर मोतीनगरमधील साखरेच्या गोदामाचं निरीक्षणादरम्यान साखरेची पोती मानकच्या अनुरूप नव्हती, त्यामुळे प्रशासनानं 11,394 क्विंटल साखर सील केली। जवळपास 3.83 करोड रुपये जप्त करण्यात आलेल्या साखरेची किंमत सांगितली जात आहे। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त यांच्या आदेशानुसार मसौदा साखर कारखान्याच्या 2 आणि 3 नंबरच्या गोदामात साखरेचा स्टॉक, साखरेचा दर्जा आणि पॅकेटचं निरीक्षण करण्यात आलं। यावेळी 50 किलोच्या पॅकमध्ये 11,394 क्विंटल साखर मिळून आली। या पॅकेट्सवर असणाऱ्या सूचना आणि नियम अन्न सुरक्षा एवं मानक अधिनियम यांना अनुरूप नव्हत्या। या कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्याचा आरोपही करण्यात आला।